बोधे संदर्शित स्वात्म सुखाव बोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। कुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय प्रभु।
आज आपण भगवद्गीतेचा पहिला अध्याय पाहणार आहोत। महाभारतकालीन युद्धाच्या प्रारंभी भगवान गोपाल कृष्णांनी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करत असताना अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता। भगवान व्यास मुनींनी संजय नावाच्या सुताला बसल्या जागीच युद्धभूमीचं प्रत्यक्ष दर्शन व्हावं अशी दिव्य दृष्टी दिली आणि धृतराष्ट्राला युद्धाची हकीकत समजावी अशी व्यवस्था केली। या व्यवस्थेप्रमाणे युद्धामध्ये भीष्म पडल्यावर ती बातमी सांगण्यासाठी म्हणून संजय धृतराष्ट्राकडे गेला। तेव्हा धृतराष्ट्राने मोठा शोक केला आणि आतापर्यंत घडलेल्या युद्धाची सगळी हकीकत संजयांनी सांगावी अशी संजयाला आज्ञा केली। त्याप्रमाणे संजयांनी सर्वात प्रथम उभय पक्षातील सैन्याचं वर्णन करून नंतर धृतराष्ट्राच्या प्रश्नावरून गीता सांगायला सुरुवात केली। सर्व उपनिषद याच कोणी गाई, भगवान श्रीकृष्ण हे स्वतः दूध काढणारे गवळी, बुद्धिमान अर्जुन हा त्या कृष्णरूपी गाईला पान्हा आणणारा भोक्ता वत्स, आणि अशी अपूर्व सामुग्री जुळून आल्यानंतर जे दूध काढलं गेलं ते हे मोठं गीतामृत। असं या स्मृतीकालीन ग्रंथाचं गीता ध्यानामध्ये यथार्थ वर्णन आलेलं आहे। भगवान श्रीकृष्णांनी सर्व उपनिषदांचं सार या ग्रंथामध्ये एकत्र करून उपदेश केला। या ग्रंथाचं पूर्ण नाव देखील श्रीमद भगवद्गीता उपनिषद असं आहे। भगवद्गीता किंवा भगवंतांनी गायलेलं उपनिषद या नावावरूनच भगवान श्रीकृष्णांनी गीतेत अर्जुनाला केलेला उपदेश भागवत म्हणजे भगवंतांनी प्रवृत्त केलेल्या धर्माचा असा समजला जातो. हा उपदेश नवा नाही. पूर्वी हाच उपदेश भगवंतांनी विवस्वानाला, विवस्वानांनी मनू, मनुनी इक्ष्वाकूला केलेला होता असं या गीतेच्याच चौथ्या अध्यायामध्ये प्रारंभीच म्हटलेलं आहे. आत्मविषयक ज्ञान, कर्म, ध्यान आणि श्रद्धा, प्रेम, समर्पण इत्यादीचा एकत्रित समन्वय असलेलं एक दिव्य आणि परिपूर्ण असं जीवन या ग्रंथामध्ये भगवंतांनी वर्णन करून सांगितलेलं आहे. ज्ञान, ध्यान, कर्म, भक्ती असे जीवनाचे वेगळे वेगळे तुकडे केलेले भगवंतांना मान्य नाहीत. आणि तशाच प्रकारचं प्रतिपादन भगवद्गीतेमध्ये केलेलं आहे. गीता हे मोक्ष प्रदान करणारं ज्ञान प्रधान असं शास्त्र आहे. गीतेमध्ये ध्यान, कर्म आणि भक्तीचा समावेश आहे. या ग्रंथामध्ये 700 श्लोक आहेत आणि 700 श्लोकांचा रोख हा एक सारखा आहे. भगवद्गीतेमध्ये प्रारंभी अनेक पात्र वर्णन केलेली आहेत, पण भगवद्गीतेचा जो संवाद आहे तो संवाद मुख्यतः चार पात्रांमध्ये झालेला आहे. पैकी कौरवराज धृतराष्ट्र आणि संजय यांच्या संवादामुळे भगवान गोपाळ कृष्ण आणि अर्जुन यांचा मूळ संवाद प्रगट होऊ शकलेला आहे. धृतराष्ट्र याचा अर्थ राष्ट्र धारण केलेला. राजाचा मुलगा असल्यामुळे राष्ट्र धारण करणारा म्हणून धृतराष्ट्र असं नाव ठेवणं एक वेळ स्वाभाविक होतं, पण कसंही करून राष्ट्र धारण करणारा अशी त्याची नंतर ख्याती झाली. राष्ट्रधारणाचा अभिमान बाळगणारा, जन्मतः अंध आणि विवेक देखील गमावलेला, राष्ट्र, पुत्र आणि संपत्तीबद्दल मोहित झालेला असा हा कौरवांचा पिता. धृतराष्ट्र हा अंबिकेचा मुलगा. आणि एक तऱ्हेने भगवान व्यासांना नियोग पद्धतीने त्यांची आई सत्यवती हिच्या आज्ञेमुळे झालेला असा मुलगा. भगवान व्यास हे पराशर मुनींचे पुत्र, महामुनी, परम भागवत, अत्यंत ज्ञानी, पराशर ऋषींना मत्स्यगंधेपासून झालेला मुलगा. पुढेही मत्स्यगंधा सत्यवती या नावानी शंतनुराजाची पत्नी झाली. शंतनुराजाला त्यापूर्वीच देवदत्त नावाचा मुलगा होता. गंगेपासून झालेला म्हणून त्याला गांगेय असं देखील म्हणत असत. शंतनुराजाचा एकूण स्त्री लंपट स्वभाव असल्यामुळं आणि गंगा निघून गेल्यामुळं तो मत्स्यगंधेवर मोहित झाला आणि सत्यवती या नावानी तिच्याशी त्याचा विवाह झाला. तेव्हा सत्यवतीनी शंतनुराजाचा थोरला मुलगा देवदत्त हा राज्याचा राजा होणार असताना, कारण तो त्यावेळेला युवराज होता, आपल्या मुलांना कोणतंही स्थान राहणार नाही म्हणून लग्नाला नकार दिल्यामुळं या देवदत्तानी आपण आजन्म विवाहच करणार नाही, त्यामुळं आपली मुलं देखील राजा होणार नाहीत आणि आपणही राज्यपद सोडणार असल्याची प्रतिज्ञा केली. या प्रतिज्ञेला भीष्म प्रतिज्ञा असं म्हटलं गेलं आणि तेव्हापासून ते भीष्म या नावानी ओळखले गेले. या भीष्मांनी पुढे झालेल्या सत्यवतीच्या दोन मुलांना विचित्रवीर आणि सत्यसेन यांना विवाह करता म्हणून तीन राजकन्या पळवून आणल्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. त्याची स्वतःची विवाह न करण्याची प्रतिज्ञा असल्यामुळं आणि त्यांनी आंबेच्या स्वयंवरामधून त्या तिघींना पळवून आणलेलं असल्यामुळं आंबेनी इतर कोणाशीही लग्न करण्यास नकार दिला आणि तिचं तळमळत तडफडत असं आयुष्यभर जीवन पुढं शिखंडीचं रूप धारण करतं झालं. सत्यवतीचे जे दोन मुलगे होते विचित्रवीर आणि सत्यसेन यांनाही पुत्र प्राप्ती झाली नाही म्हणून सत्यवतींनी प्रथम भीष्मांना विनंती केली की कुलाकरता पुत्र हवा आहे, पण भीष्मांनी आपल्या प्रतिज्ञेनुसार नकार दिल्यामुळं तिने आपला मुलगा म्हणजे व्यास त्यांच्या करवी धृतराष्ट्र आणि पंडू यांना जन्म दिला. तसंच अजून एक दासी तिच्यापासून विदूर देखील जन्माला आला. अशी एक खूप मोठी हकीकत आहे. याच्यामध्ये धृतराष्ट्र हा मोठा मुलगा होता आणि पंडू हा धाकटा मुलगा होता, पण जो मोठा मुलगा होता तो जन्मतः अंध असल्यामुळं राज्यकारभार करण्याला अक्षम होता. असं असल्यामुळं पंडूला राज्य दिलं गेलं, त्याचं शल्य धृतराष्ट्राला कायमचं होतं. आणि यथाक्रम जेव्हा पंडूचं देहावसान झालं, पांडूचं जेव्हा देहावसान झालं, तेव्हा धृतराष्ट्र हा राजा झाला. पण नंतर जेव्हा पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिर सर्व शिक्षण घेऊन तयार झाला, तेव्हा धृतराष्ट्रांनी त्याच्या वडिलांचं राज्य म्हणजे पांडूचं राज्य त्याच्या मुलाला द्यायला नकार दिला आणि तेव्हापासून तो राष्ट्र धारण करणारा असा होऊन बसला. संजय हा कुरुकुलाचा एक सेवक आहे. रथांचं सारथ्य करणं हे त्याचं खरं काम. तो सारथी कुलातला होता. तो व्यासशिष्य या नावाने अशा करता ओळखला जातो की व्यासांच्या कृपेनी त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. संजय हा भक्तिमान हृदयाचा, सरळ स्वभावाचा आणि धृतराष्ट्राचा म्हणजे प्रत्यक्ष राजाचा सारथी होता. तसंच राजाबरोबर मित्रवत संभाषण करू शकणारा असा देखील होता. यांनीच युद्धाची सगळी माहिती धृतराष्ट्राला दिली. असं असल्यामुळं भगवंतांच्या कथनाचीही माहिती यांनीच धृतराष्ट्राला दिली. त्यामुळं संजय हा गीतेचा दुसरा प्रवक्ता झाला. गीतेचा प्रथम प्रवक्ता म्हणजे भगवान गोपाळकृष्ण. संजय हा विवेकी आणि विचारी व्यक्तिमत्वाचा होता. भगवद्गीतेमध्ये संवाद रूपाने भाग घेणारं अजून एक महत्वाचं पात्र म्हणजे स्वतः श्रीकृष्ण. श्रीकृष्ण हे वासुदेव कृष्ण या नावाने प्रसिद्ध होते. श्रीकृष्ण हे पांडवांचे मामे भाऊ आणि हितकर्ते. महाभारत युद्धातील सर्वात महत्व पूर्ण अशी व्यक्ती. यांच्याच अप्रत्यक्ष सहाय्याने पांडवांनी युद्ध जिंकलं. युद्धामध्ये शस्त्र धरणार नाही अशी प्रतिज्ञा करून पांडवांच्या मदतीला मात्र ते उपस्थित राहिले. अर्जुनाचं सारथ्य कर्म करणारे निष्पक्ष पक्षपाती म्हणून त्यांना संबोधलं गेलं. अतुल धैर्य सामर्थ्य आणि विवेकाने संपन्न असं व्यक्तिमत्व. अत्यंत योगयुक्त चित्ताने गीतामृताचा उपदेश करणारे भगवद्गीतेचे अद्भुत प्रवक्ते. एकाच वेळी श्रीकृष्ण या ऐतिहासिक भूमिकेतून गीता सांगत असताना स्वतःचा उल्लेख अक्षर परमात्मा ब्रह्म या नावानी देखील करणारे परमपुरुष भगवान सर्वांतर्यामी सर्व निवासी आणि जगत गुरु युद्धामध्ये भाग घेणारे महापराक्रमी भीष्म तसंच महामुनी व्यास देखील यांचे भक्त होते. गीताशास्त्राच्या या संवादामध्ये असणारी चौथी व्यक्ती म्हणजे अर्जुन. अर्जुन हा पाच पांडवांपैकी एक पंडू पुत्र त्या काळातला श्रेष्ठ धनुर्धर. याचं कारण ही असं, इतरांपेक्षा त्याला अद्भुत अशी शरीर यष्टी प्राप्त झालेली होती. अर्जुनाची छाती अत्यंत विशाल होती, असं असल्यामुळे त्याच्या दोन बाहूंमध्ये फार मोठं अंतर होतं. त्याला महाबाहो असं त्या काळी म्हटलं जात असे. त्यामुळे तो जेव्हा प्रत्यंचा खेचत असे तेव्हा धनुष्याला अपरिमित ताण पडत असे आणि त्यांनी सोडलेल्या बाणाला फार मोठा वेग आणि शक्ती प्राप्त होत असे. प्रत्यक्षात मात्र अर्जुन हा रुजू अंतकरणाचा विचारी, कृष्णाचा आतेभाऊ, मित्र आणि सखा, युद्धामध्ये आपल्या रथाचे दोर जसे गोपाळकृष्णांच्या हाती त्यांनी सोपवले होते, तसंच आपलं जीवन देखील भगवान श्रीकृष्णांच्या हाती सोपवण्याची आणि समर्पणाची तयारी असणारा परम भागवत भक्त. धृतराष्ट्राच्या प्रश्नांनी भगवद्गीतेच्या प्रकरणाचा प्रारंभ झालेला आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किम कुरुवत संजय. हे संजया, कुरुक्षेत्राच्या पवित्र भूमीमध्ये युद्धासाठी एकत्र जमलेल्या माझ्या व पांडूच्या पुत्रांनी काय केले, असा तो प्रश्न होता. त्यावर संजयाने उत्तर दिले की पांडवांची युद्ध सज्ज सेना पाहून दुर्योधन गुरु द्रोणाचार्यांपाशी गेला आणि गुरु द्रोणाचार्यांना उपरोधिकपणाने म्हणाला, तुमचा बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र दृष्टद्युम्नानी व्यूह रचलेली विशाळ पांडव सेना पहा. हा दुर्योधन पूर्णपणे राजसी आणि तामसी वृत्तीचा, धृतराष्ट्राचा सर्वात ज्येष्ठ पुत्र. अन्यायी आणि अतिआग्रही असं त्याचं वर्तन होतं. त्याला आपल्या सामर्थ्याचा दर्प होता. तो स्वतः महायोद्धा होता. तो आपल्या गुरूंकडे गेला. हे युद्ध अत्यंत विचित्र अशा परिस्थितीत लढलं गेलं, कारण गुरु शिष्यांविरुद्ध लढत होते, शिष्य गुरूंविरुद्ध लढत होते, आजोबा आणि नातू लढत होते, भाऊ आणि भाऊ लढत होते, मित्र आणि मित्र लढत होते, मामा आणि भाचे लढत होते. अशा प्रकारचा एक गोंधळ या युद्धामध्ये होता. असं असल्यामुळं उपरोधिकपणाने दुर्योधन द्रोणाचार्यांना असं म्हणाला की पहा, तुमच्या बुद्धिमान शिष्यांनी दृष्टद्युम्नानी द्रुपदपुत्रांनी व्यूह रचलेली विशाळ अशी पांडवांची सेना पहा. स्वतः गुरूंच्या विरुद्ध शिष्यांनी सेना रचलेली असल्यामुळं त्यांनी उपरोधिकपणाने पहा तुमचा तुम्ही तयार केलेला शिष्य असा उल्लेख केलेला आहे. हा जो द्रुपदाचा मुलगा दृष्टद्युम्न आहे त्यांनी प्रत्यक्षात द्रोणाचार्यांना मारण्याची प्रतिज्ञा केलेली होती. आणि नंतर त्यांनी ती निभावली देखील. आपल्या मित्र प्रेमाखातर द्रोणाचार्यांनी दृष्टद्युम्नाला देखील युद्धकला शिकवलेली होती. द्रोणाचार्य आणि द्रुपद हे एकमेकांचे मित्र होते आणि द्रोणाचार्य हा ब्राह्मण कुलीन मुलगा होता आणि द्रुपद हा राजाचा मुलगा होता. त्या वयामध्ये त्यांच्यामध्ये जी मैत्री होती त्यामुळं द्रुपदानी त्यांना खूप मोठी आश्वासनं दिलेली होती. प्रत्यक्षात आपली कर्म करत असताना द्रोणाचार्यांना आपल्या मुलाला दूध देणं देखील कठीण अशी विपन्न अवस्था आलेली होती. म्हणून एक गाय मागण्यासाठी म्हणून तो द्रुपदांकडे गेला. तेव्हा द्रुपदांनी असं सांगितलं की शिकत असतानाच्या ओळखी असं कोणी सांगतं का, मी राजा चक्रवर्ती आणि तू एक सामान्य ब्राह्मण, असं म्हणून गाय देण्यासाठी नकार दिला. त्याचा सूड म्हणून द्रोणाचार्यांनी असं तिथं प्रतिज्ञा केली की माझ्या शिष्यांकरवी मी तुझा पराजय करीन, तू मला ज्या पद्धतीने वागवलेला आहेस. म्हणून पांडव आणि कौरव यांचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुरुदक्षिणा म्हणून त्यांनी द्रुपदावर स्वारी करायला पांडव आणि कौरवांना सांगितलं. युद्धामध्ये पांडव कौरवांनी त्याला विद्ध केलं, बांधून आणलं. तेव्हा खंडणी म्हणून द्रोणाचार्यांनी त्याच्याकडे एक गाय मागितली. पूर्वीचा जो बदला होता तो बदला अशा रीतीने त्यांनी चुकता केला. पण नंतर या द्रुपदाच्या मुलाला त्यांनी शिकवून देखील मोठा केला. दुर्योधनांनी असं म्हणून पांडवांच्या आणि स्वतःच्या बाजूचे जे मुख्य मुख्य योद्धे होते त्यांचा उल्लेख केला आणि स्वतःच्या सैन्याची अफाट अपर्याप्त अशी भलावण केली आणि पांडवांच्या तुलनेनी कमी असलेल्या संख्येची सैन्याची मोजक सैन्य किंवा पर्याप्त सैन्य अशी अवहेलना केली. यात अफाट म्हणजे संख्याबलाप्रमाणे शक्ती आणि संख्या अति असल्यामुळं अनावरता ही अशक्ती, तर मोजकं असल्यामुळं संख्येबाबत अल्प ही अशक्ती आणि मोजकं सैन्य म्हणजे निवडक सैन्य ही शक्ती, असा विनोबांनी श्लेष काढलेला आहे. त्याच्यानंतर कौरवांचे सेनापती व कौरव पांडव या दोघांचेही प्रतापशाली वृद्ध पितामह भीष्म यांनी दुर्योधनाला हर्षविल अशी सिंहासारखी मोठी युद्ध गर्जना केली आणि युद्धाची सलामी म्हणून आपला शंख फुंकला. भीष्म हे परमभक्त ज्ञानी तरी देखील त्यांनी स्वतःच उच्चारलेल्या शब्दाप्रमाणे अर्थस्य पुरुषो दासाहा असे आहेत. भीष्मांच्या नंतर शंख भेरी म्हणजे नौबती, पणव, आनक, गोमुख अशी सर्व रणवाद्य एकत्रित झडली आणि त्याचा एक तुंबळ नाद निर्माण झाला. पाठोपाठ पांडवांच्या बाजूकडून शुभ्र घोड्यांच्या मोठ्या भव्य रथातून सर्वप्रथम माधव श्रीकृष्णांनी आपला पांशजन्य धनंजय अर्जुनांनी देवदत्त नावाचा शंख फुंकिला. महाबलवान भीमानी पौंड्र नावाचा शंख फुंकला. पांडवांच्या बाजूनी युद्धामध्ये सर्वात उत्सुक असणारा योद्धा म्हणजे भीम होता आणि भीमानी शंभरही कौरवांना मारलं. त्यानंतर धर्मराज तसंच नकुल आणि सहदेवानी अनुक्रमे अनंत विजय सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख फुंकले. अर्जुन आणि भीम हे अतुलनीय योद्धे होते, तरी देखील युधिष्ठिर नकुल आणि सहदेव हे देखील महायोद्धे होते. भीष्म द्रोण या कौरवांच्या बाजूनी असणाऱ्या योद्ध्यांनी पाचही पांडवांपैकी आपण कोणालाही मारणार नाही असं आधीच दुर्योधनाला सांगितलेलं होतं. तसंच कर्णानी आपण अर्जुनना खेरीज इतर चार पांडवांना मारणार नाही असं सांगितलेलं होतं, तरी देखील हे तीन योद्धे सोडले तर कोणताही कौरव धर्मराज नकुल आणि सहदेव यांना काही करू शकला नाही. या उलट सर्व कौरव एका पाठोपाठ एक युद्धामध्ये गेले यावरून युधिष्ठिर नकुल आणि सहदेव यांच्याही प्रतापाची कल्पना येते आणि त्या पाठोपाठ सर्व पांडववीरांनी आपापले शंख फुंकले. विनोबांनी असं म्हटलेलं आहे की शस्त्र धारण करणार नाही असं म्हणणारा माधव श्रीकृष्ण शंख फुंकण्यामध्ये मात्र मोठ्या उत्साहाने प्रथम सहभागी झाला. यावेळी झालेल्या वीरवृत्तीजन्य निर्भय अशा घोषांनी कौरवांची अवसान हृदय विदीर्ण होऊन गेली असं वर्णन आहे. नंतर कौरव आपल्या व्यूहरचनेत सावरून एकमेकांवर शस्त्र प्रहार करण्याची वेळ आली असताना आपलं धनुष्य उचलून ध्वजावर ज्याच्या संरक्षणाकरता हनुमंत आहेत असा पांडव म्हणजे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये नेऊन उभा कर. सेनयोहो उभयोहो मध्ये रथम स्थापय मेच्युत. हेतू असा की युद्ध कामना राखून रणांगणावर झुंजण्याकरता म्हणून आलेल्या आणि दुर्योधनाचं कल्याण इच्छिणाऱ्या अशा सर्वांना एकदा पाहून घेतो. यावदेतान निरीक्षेहम योद्धु कामानवस्थितान कैर्मयासह योद्धव्यम अस्मिन रणसमुद्यमे। अत्यंत निर्भय अशी ती कृती होती। आपली बाजू सोडून दोन सैन्यांच्या मध्ये एकट्यानी जाऊन रथ उभा करणं आणि अर्जुनाचं हे वाक्य संपतं न संपतं तोच गोपाळकृष्णांनी मोठ्या क्षिप्रसारितेने त्वरित दोन्ही सैन्यांच्या मध्ये तो उत्तम रथ नेऊन शीघ्रतेने उभा केला। भीष्म द्रोणांच्या आणि सर्व राजांच्या समोर गोपाळकृष्ण अर्जुनाला येथे जमलेले सर्व कौरव पहा असं म्हणाले। तेव्हा अर्जुनाने दोन्ही सैन्यात असलेल्या आजे काके मामे सासरे सोयरे सखे गुरु बंधू मुलं नातू अशा पाच पिढ्यांच्या स्वजन समूहाचं एकत्रित असं दर्शन घेतलं आणि त्या दर्शनाने करुणाग्रस्त होऊन विषाद करणारी वाक्य अर्जुन बोलायला लागला। तो म्हणाला की हे युद्धाकरता उत्सुक असे स्वजन पाहून माझी गात्र शिथिल होत आहेत, तोंड कोरडं पडलेलं आहे, शरीराला कंप सुटून अंगावर रोमांच उभे राहत आहेत, गांडीव धनुष्य गळून पडतं आहे, सर्व शरीराचा दाह होऊन उभं राहणं देखील कठीण झालं आहे, मन भ्रमल्यासारखं झालं आहे। अर्जुनाच्या या स्थितीमध्ये सर्व अष्ट तामस भाव भरून आलेले दिसतात। जसे अष्ट सात्विक भाव म्हणून वर्णन केलेले आहेत तसं गात्र शिथिल होणं, तोंड कोरडं पडणं, शरीराला कंप सुटून अंगावर रोमांच उभे राहणं, हातातून धनुष्य गळून पडणं, सर्व शरीराचा दाह होणं, उभं राहणं देखील कठीण पाय लटपट होणं आणि मन भ्रमित झाल्यासारखं होणं, भ्रमल्यासारखं होणं। अर्जुन हा खरं म्हणजे त्या काळचा अद्वितीय योद्धा होता। युद्धाच्या प्रारंभी अर्जुनाच्या ठिकाणी शंख गर्जनेनंतर जो उत्साह होता त्याची परिणिती त्या स्वजन दर्शनानी विषादामध्ये आणि नंतर दैन्यभावामध्ये झाली असं दिसून येतं। अर्जुन म्हणायला लागला की या सर्व स्वजनांना मारून कोणतंच कल्याण मला दिसत नाही, विश्वाचं साम्राज्य मिळत असेल तरी मला या सर्वांच्या नाशापुढं ते नको। असं युद्ध करून आणि स्वजनांना मारून जगावं जिंकावं सत्ता चालवावी भोग भोगावेत सुखी व्हावं असं होऊ शकणार नाही, संभवणार नाही। या कौरवांची बुद्धिमोहामुळं बुद्धी नासलेली आहे। तरी असं पाप आम्ही तरी निदान टाळू शकू। कुलक्षय आणि कुलधर्माचा नाश झाला तर कुलस्त्रिया देखील बिघडतील, वर्णसंकर होईल, सर्व समाजाचं अनहित होईल, आम्हाला स्वतःला देखील नरक लाभेल। अहो बत महत पापम कर्तुम व्यवसिता वयम तत् यद राज्य सुख लोभेन हंतुम स्वजन मुद्यता। हा राज्य सुख लोभामुळे स्वजनांना मारण्यास उठलो हे खरोखरच आम्ही एक मोठं पाप करण्याचं योजलेलं आहे, अरे रे असं तो म्हणायला लागला। याच्यापेक्षा निशस्त्र होऊन उलट प्रतिकार करण्याचं सोडून हे शस्त्रधारी कौरव रणात मला ठार मारतील तरी देखील त्यात माझं अधिक कल्याण असेल असं तो म्हणायला लागला. अर्जुनाच्या या सर्व विधानात काही विचार दोष आहेत. पहिला म्हणजे मी मारणारा अथवा मी मरणारा असं अर्जुन म्हणतो आहे. जीवनाच्या दृष्टीने याच्यात विचार दोष असे की जीवनाचा हेतू आत्मदर्शनाकरता आहे आणि त्या आत्म्याविषयीचं अज्ञान याच्यामध्ये दिसून येतं. मी मारणारा अथवा मरणारा ही भाषा आत्म्याविषयी शोभत नाही. अर्जुनाच्या या सर्व कथनामध्ये स्वजन मोहामुळे अर्जुनाच्या ठिकाणी विषाद निर्माण झाला. जे कर्तव्य कर्म आहे ते कर्तव्य कर्म अशा प्रकारे मोहामुळे टाळणं याच्यामध्ये स्वधर्मनिष्ठेची उणीव दिसून आली. तसंच अर्जुन म्हणायला लागला की सुखासाठी हे राज्य मला नको. कर्मयोग हा कधी फळासाठी आचरायचा नसतो, त्यामुळे कर्मयोगाविषयीची चुकीची कल्पना अर्जुनाच्या या बोलण्यातून व्यक्त झाली. म्हणून त्याच्या निरसनासाठी भगवंतांनी दुसऱ्या अध्यायामध्ये श्लोक 2:11-2:30 पर्यंत आत्मविषयक ज्ञान प्रथम सांगितलं. आत्मविषयक अज्ञान प्रगट झाल्यामुळं आत्मविषयक ज्ञानाचा प्रथम उपदेश भगवंतांनी केला. दुसऱ्या अध्यायाच्या 31 श्लोकापासून 38 श्लोकापर्यंत आत्मविषयक ज्ञान त्याच्या अंतर्गत असणारी स्वधर्मनिष्ठा, कारण स्वधर्मनिष्ठेची उणीव मोहामुळे निर्माण झालेली होती, ती स्वधर्मनिष्ठा काय असते ते सांगितलं. आणि एकोणचाळीसाव्या श्लोकापासून ते 53 श्लोकापर्यंत योग बुद्धी किंवा कर्म योग युक्ती भगवंतांनी सांगितली. सुखासाठी राज्य असं जे अर्जुन म्हणत होता त्याच्याऐवजी कर्मयोग निश्चित कशा करता असतो त्याचं विवरण भगवंतांनी केलं. आणि हे विवरण केल्यामुळंच गीताशास्त्राचा उपदेश सुरू झाला. याप्रमाणे युद्धभूमीवर भाषण करून व्यथित चित्त झालेला अर्जुन आपल्या हातातलं धनुष्यबाण टाकून देऊन रथामध्ये आपल्या जागी मटकन बसून राहिला. अर्जुनाच्या विषाद वाक्यांचं उत्तर भगवंतांनी थोडक्यात दुसऱ्या अध्यायात दिलं. उदाहरणार्थ या युद्धानी कल्याण होईल असं दिसत नाही. भगवंत म्हणाले की क्षत्रियाला धर्मयुद्धापेक्षा भलं असं दुसरं काही नाही. तत्वज्ञानात्मक चर्चा तर सर्व भगवद्गीतेत भगवंतांनी केली. आत्मविषयक अज्ञान, स्वधर्मनिष्ठेची उणीव आणि कर्मयोगाची यथार्थ कल्पना ही तर भगवंतांनी विस्तृत प्रमाणात दिली. पण जी अर्जुनाची स्वैरवाक्य होती की या युद्धानी कल्याण होईल असं दिसत नाही, तेव्हा भगवंतांनी क्षत्रियांना धर्मयुद्धापेक्षा भलं असं दुसरं काही नाही असं सांगितलं. स्वजनांना मारून आम्ही सुखी कसे होऊ, त्याच्यावर भगवंतांनी तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियास असं युद्ध महाभाग्यानी लाभतं असं सांगितलं. क्षत्रिय हा शब्द उपलक्षण म्हणून घ्यायचा. स्वधर्माचरण हे मुख्य सूचन भगवंतांना करायचं आहे. अर्जुन म्हणायला लागला की आम्हाला नरक लाभेल, तेव्हा भगवंतांनी अनायासे या युद्धामुळे स्वर्गाची द्वारं तुमच्याकरता उघडी झालेली आहेत असं अर्जुनाला सांगितलं. युद्धापेक्षा शस्त्र सोडून उगं राहावं, मग यांनी मला मारलं नाही तरी चालेल, मारलं तरी चालेल असं अर्जुन म्हणायला लागला. त्याच्यावर भगवंतांनी तू भिवून युद्ध टाळलंस असं यानंतर मानलं जाईल आणि तू तुच्छता पावशील असं अर्जुनाला सांगितलं. स्वजनासक्तीला कारुण्य अथवा विवेकाचं नाव ही एक प्रकारे फसवणूक आहे आणि अशी फसवणूक अनेक वेळेला अर्जुनाप्रमाणेच आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये देखील येते. कधीतरी मुलगा नीट वागत नाही म्हणून अथवा प्रॉपर्टीवरून असणारे झगडे, याच्यात जी स्वजनासक्ती असते त्याच्यामध्ये कारुण्य अथवा विवेक अशी कोणती तरी झालर देऊन त्याच्यापासून पळ काढण्याची वृत्ती निर्माण होते. त्यामुळे भगवद्गीता एकूणच अर्जुनाच्या नंतर देखील आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अवतरते. एक प्रकारे भीतीचाच तो प्रकार आहे, कारण त्याच्यामध्ये नकळत सर्वात सूक्ष्म अशी देहासक्ती दडलेली असते. मात्र कुलक्षयाच्या भीतीला भगवंतांनी उत्तर दिलं नाही, कारण कुलक्षयाचा प्रश्न एकतर काल्पनिक आहे, युद्ध संपलेलं नाही, सर्वांच्या कुलाचा क्षय होईलच असं सांगता येत नाही, काही एक कुलक्षय युद्धात जरूर होणारच. तसंच अधर्मापुढे कुलाचं महत्व, कुलाच्या मोहाचं महत्व कामाला नाही असं भगवंतांचं ठाम मत असल्यामुळं स्वतःच्या कुलाचं महत्व अधर्माच्या पुढे ठेवू नये म्हणून देखील कुलक्षयाला भगवंतांनी कोणतंही उत्तर दिलं नाही. तसंच चालू जीवनामध्ये सज्जनांचं हित महत्वाचं की आपल्या कुलाचं रक्षण महत्वाचं, याच्यामध्ये सज्जनांचं हितच महत्वाचं असं भगवंतांचं मत असल्यामुळं देखील भगवंतांनी कुलक्षयाच्या अर्जुनाच्या मुद्द्याला कोणतंही उत्तर दिलं नाही. एक प्रकारे कर्म घडण्याच्या आधीच त्याचं बरंच चिंतन आणि त्यातून निष्क्रियता ही गोष्ट भगवंतांनी होऊ दिली नाही, ज्याला अनालिसिस पॅरालिसिस असं म्हणतात. तसंच जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांच्या स्वतःच्या चरित्रात देखील आपल्या हातांनी त्यांनी आपल्या माजलेल्या पुत्र आणि प्रपौत्रांचा वध केला. थोडक्यात प्रतिसाद देऊन आध्यात्मिक दृष्ट्या जी महत्वाची तात्विक बाजू होती त्याला मात्र भगवंतांनी विस्तृत आणि समर्पक असं उत्तर दिलं आणि तेच श्रीमद भगवद्गीता उपनिषद या नावानी अजरामर झालं. अर्जुनाला तर त्याचा उपयोग झालाच, पण नंतर झालेल्या सगळ्या पिढ्यांना आणि याही पुढे होणाऱ्या सगळ्या पिढ्यांना चिरकालीन मार्गदर्शक ठरेल असा उपदेश भगवंतांनी या निमित्ताने केला. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति.
माऊली प्रभू स्वामीजी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत।